नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी
आणि मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेचा स्पष्ट कौल, जनतेची मतच नव्हे तर मन जिंकल्याची भावना मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. विद्यमान मंत्रिमंडळातल्या जवळपास सर्वच सदस्यांचा विजय तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे यांना पराभवाचा धक्का. मराठवाड्यातल्या 46 जागांपैकी महायुतीला 39 जागा तर महाविकास आघाडीचा 7 जागांवर विजय. आणि बॉर्डर गावस्कर क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ 218 धावांनी आघाडीवर.
आता सविस्तर बातम्या. राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला जनतेचा स्पष्ट कौल मिळाला आहे. एकूण 288 मतदारसंघांपैकी भाजपनं 65 जागा जिंकल्या असून 68 जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसेनेनं 32 जागा जिंकल्या असून 25 जागांवर शिवसेना उमेदवार आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं 26 जागांवर विजय मिळवला असून 15 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं 5 जागा जिंकल्या असून 10 जागांवर आघाडी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 12 जागा जिंकल्या तर 8 जागांवर आघाडी असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 6 जागा जिंकल्या असून 4 जागांवर पक्ष आघाडीवर आहे. समाजवादी पक्षानं 2, जनसुराज्य शक्ती, राष्ट्रीय समाज पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षानं प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे.
महायुतीचा हा विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी राज्यातल्या मतदारांचे, विशेषतः महिला आणि युवकांचे आभार मानले.
आपण लोकांची मतं नव्हे तर मनं जिंकल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. आपण राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि विकासाला जनतेनं प्राधान्य दिल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
लोकांना आरोप प्रत्यारोप नको आहे, लोकांना सुडाचं राजकारण नको आहे, लोकांना हवंय डेव्हलपमेंट हवंय आणि विकास विकास आणि विकास यावर आम्ही भर दिला. विकासाकडे या राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केले. यामध्ये केंद्राचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. जनतेनं दिलेल्या विजयाबद्दल नतमस्तक असून जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तर जनतेनं विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला भरभरून यश दिल्याबद्दल आभार व्यक्त करत अजित पवार यांनी लोकसभेच्या अपयशातून सावरून मिळवलेल्या या यशामुळे हुरळून न जाता जनतेची कामं करत राहणार असल्याचं सांगितलं.
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला आहे. यासोबतच जवळपास सगळेच विद्यमान मंत्री देखील विजयी झाले. परळीमधून धनंजय मुंडे, सिल्लोड अब्दुल सत्तार, उदगीर संजय बनसोडे, येवला छगन भुजबळ, कागल हसन मुश्रीफ, परंडा तानाजी सावंत, रत्नागिरी उदय सामंत, श्रीवर्धन आदिती तटकरे, सावंतवाडी दीपक केसरकर, औरंगाबाद पूर्व अतुल सावे, मालेगाव बाह्य दादा भुसे, जामनेर गिरीश महाजन, मलबार हिल्स मंगल प्रभात लोढा, शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील, पाटण शंभूराज देसाई, आंबेगाव दिलीप वळसे पाटील तर जळगाव ग्रामीण मतदारसंघातून गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे.
अनेक युवा चेहऱ्यांना यंदा जनतेनं विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आणि राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा यात समावेश आहे.
काही नवोदितांसह अनेक प्रस्थापितांना यंदा जनतेनं नाकारलं आहे. यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे तसंच प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, माणिकराव ठाकरे आदींचा समावेश आहे.
मुंबईत कुलाबामधून भाजपचे राहुल नार्वेकर, धारावीतून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड, डोंबिवलीमधून भाजपचे रवींद्र चव्हाण तर गोरेगाव मतदारसंघातून भाजपच्या विद्या ठाकूर विजयी झाल्या. वरळी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे, माहीम मतदारसंघातून ठाकरे गटाचे पक्षाचे महेश सावंत विजयी झाले. या मतदारसंघात शिवसेनेचे सदा सरवणकर दुसऱ्या तर मनसेचे अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी झाले. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे झिशान सिद्दीकी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. मुंब्रा कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड 95,145 मतांनी विजयी झाले. नवी मुंबई ऐरोलीतून भाजपचे गणेश नाईक तर बेलापूरमधून मंदा म्हात्री विजयी झाल्या. इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील तर ब्रह्मपुरी मतदारसंघातून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विजयी झाले.
मराठवाड्यातल्या 46 विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीनं 39 तर महाविकास आघाडीनं 7 जागांवर विजय मिळवला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिममधून शिवसेनेचे संजय शिरसाट तर औरंगाबाद पूर्वमधून भाजपचे अतुल सावे विजयी झाले. गंगापूर मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब, वैजापूरमधून शिवसेनेचे रमेश बोरनारे, कन्नडमधून शिवसेनेच्या संजना जाधव, फुलंब्रीमधून भाजपच्या अनुराधा चव्हाण, सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार तर पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे विलास भुमरे जिंकले आहेत.
बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर, आष्टीमधून भाजप महायुतीचे सुरेश धस, माजलगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळुंके, केज मतदारसंघातून भाजप महायुतीच्या नमिता मुंदडा तर गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित विजयी झाले आहेत.
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदारसंघातून भाजप महायुतीचे नारायण कुचे, जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर, घनसावंगी मतदारसंघातून शिवसेनेचे हिकमत उढाण, परतूरमधून भाजपचे बबनराव लोणीकर तर भोकरदनमधून भाजपचे संतोष दानवे यांनी विजय मिळवला.
लातूर जिल्ह्यात लातूर ग्रामीणमधून भाजपचे रमेश कराड, अहमदपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, उदगीर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंग्यातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर तर औसा भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले आहेत. लातूर शहर काँग्रेसचे अमित देशमुख यांनी आघाडी घेतली, मात्र भाजपच्या उमेदवार अर्चना चाकूरकर यांच्या मागणीवरून या ठिकाणी फेरमोजणी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
धाराशिव जिल्ह्यातल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील तर तुळजापूरमधून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय झाला तर परंडा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत आघाडीवर आहेत. उमरगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी हे मतमोजणी झाल्यानंतर 3,965 मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांनी पुन्हा एकदा मतमोजणीची मागणी केल्यामुळे या ठिकाणी पुन्हा मोजणी होत आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेचे आनंद बोंडारकर, नांदेड उत्तर शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नायगाव भाजपचे राजेश पवार, देगलूर भाजपचे जितेश अंतापूरकर, मुखेड भाजपचे तुषार राठोड, भोकर भाजपच्या श्रीजया चव्हाण, लोहा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप पाटील चिखलीकर, किनवट भाजपचे भीमराव केराम तर हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबूराव कदम कोहळीकर विजयी झाले. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे संतूक हंबर्डे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांचा पराभव केला.
हिंगोली जिल्ह्यात वसमत मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू नवघरे, हिंगोलीमधून भाजपचे तानाजी मुटकुळे तर कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष बांगर विजयी झाले.
परभणी जिल्ह्यात परभणी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राहुल पाटील, पाथरीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तर जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर यांचा विजय झाला. गंगाखेडमधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे आघाडीवर आहेत.
बडनेरा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांचा सलग चौथ्यांदा विजय झाला. मेळघाटातून भाजपचे केवलराम काळे, मोर्शीतून उमेश यावलकर विजय झाले. गोंदिया मतदारसंघातून भाजपचे विनोद अग्रवाल विजयी झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही महायुतीचे उमेदवार अव्वल ठरले. सावंतवाडी इथून दीपक केसरकर, कुडाळमधून शिवसेनेचे निलेश राणे, कणकवलीमधून भाजपचे नितेश राणे विजयी झाले. शहापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा, शिरपूरमधून भाजपचे काशीराम पावरा यांचा विजय झाला. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे, आरमोरीमधून काँग्रेसचे रामदास मसराम, बोईसर शिवसेनेचे विलास तरे तर नंदुरबारमधून शिवसेनेचे आमशा पाडवी विजयी झाले. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
झारखंड विधानसभा निवडणुकीत 81 जागांपैकी झारखंड मुक्ती मोर्चानं 8 जागा जिंकल्या असून 27 जागांवर आघाडीवर आहे. भाजपनं 1 जागा जिंकली असून 19 जागांवर आघाडी मिळवली आहे. काँग्रेस 14, राष्ट्रीय जनता दल 4 जागांवर आघाडीवर आहे. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रियंका गांधी 4,00,000 अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
क्रिकेट. बॉर्डर गावस्कर क्रिकेट कसोटी मालिकेत पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं बिनबाद 172 धावा करत 218 धावांची आघाडी घेतली आहे.
शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेचा स्पष्ट कौल, जनतेची मतच नव्हे तर मन जिंकल्याची भावना मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. विद्यमान मंत्रिमंडळातल्या जवळपास सर्व सदस्यांचा विजय आणि मराठवाड्यातल्या 46 जागांपैकी महायुतीला 39 जागा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.